नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोय क्रांती दिसाच्या फाटभुयेर आज राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी गोंयच्या सुटके झुजाऱ्यांक आर्गां ओपलीं. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी आज पणजी पुलीस मुख्यालयाच्या नव्या संकुला खातीर बुन्यादी फातर घालो. फ्लॅट नावार करपा खातीर 15 दिसां भितर म्हज्या घरा बशेन म्हजो फ्लॅट येवजण येतली अशी घोषणा मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केल्या. मनोहर पर्रीकर खेळा उत्कृश्टता केंद्रान 19 जुनाक सांजेच्या 3 वरांचेर 10 आणि 18 वर्सां पिराय गटातल्या चले आनी चल्यांचो पंगड निवडपा खातीर निवड चाचणी आयोजित केल्या. आता पुराय खबरो. गोय क्रांती दिसाच्या फाटभुयेर आज राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी गोंयच्या सुटके झुजाऱ्यांक आर्गां ओपलीं. गोंयच्या मुक्ती चळवळीत वांटो घेवपी लोकांनी केल्ल्या त्यागाचो उगडास करून स्वातंत्र्याच्या संघर्शात आपले दायज तिगोवन दवरपाची राज्याची वचनबद्धताय जण एका गोंयकारान तिगोवन दवरची अशें हे वेळार राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी म्हळां.
We pay a heartfelt tribute to Dr. Ram Manohar Lohia, Dr. Menaces and countless freedom fighters who kept the movement alive. Their courage continues to inspire generations. The Goan freedom movement was remarkable for its unity. People from different religions, languages, communities and backgrounds came together for a common cause.
विकसित गोय करपा खातीर सगळ्या गोंयकारांचो तेको आसपाक जाय अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळें. गोंयचे संवसारीक आनी देशी आकर्षण घटमूट करून देशाची पर्यटन राजधानी म्हणून राज्य सरकार सक्रियपणान वावुरता अशें तांणी सांगले. 2014 उपरांत गोंयांत महत्वाच्या उदरगतीची गती दिसून आयली अशें तांणी म्हळें.
विसरपाक जायना, आमी इतिहास याद दवरता तीच फुडली बरी पिढी तयार जाता आनी म्हणून गोंयच्या स्वतंत्र संग्रामात ज्यांच्यानी वांटो घेतलो अशा प्रत्येकाक फाटल्या 7 वर्सांच्या कंटिन्युअसली वेगवेगळ्या वेळार आमी त्यांचो गौरव करपाचे काम हे सातत्यात फुडें आयला. ताकाच याद दवरून आमी जशें म्हणटा की दैनीक तरुण भारत आनी दैनीक केसरी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हांच्या 5वे पिढीतले आज रोहित टिळक आमच्या मदीं हजर आसा आनी ज्या दैनीक केसरीत सुद्धा खूप मोठो वांटो पुण्याच्या गोंयच्या स्वतंत्र संग्रामात उचललो तांचेय बी आज हांव अभिनंदन करता.
स्वातंत्र्य झुजाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबा संबंधित जायत्या प्रश्नांचे उपाय काढपा खातीर गोय स्वातंत्र्य झुजारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाय आणि मुख्यमंत्री तसेच कर्मचारी निवड आयोगाच्या उपक्रमाची तोखणाय केली. पात्र उमेदवारांक फायदो जातलो आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता सुधारतली हे सकारात्मक पाऊल असे तांणी म्हळे. गोयातल्या स्वातंत्र्य झुजाऱ्यांच्या कल्याणाकडे दिले आधार आणि लक्ष दिवपा खातीर मुख्यमंत्र्यांचे देसाय आणि उपकार मानले. 18 जून 1946 ह्या दिसा राम मनोहर लोहिया हांणी मडगांवांत जाल्ले सभेत गोंयकारांक जय हिंद हो नारो दिलो आनी ह्या घोशणेन पुराय गोंयकारांच्या मनात क्रांतीची कीट पेटयली. ह्या घडणुकेचो उगडास म्हणून हो दीस मनयतात आनी ह्या घडणुकेक 80 वर्सां पुराय जातात त्या निमतान मडगांव घडोवन हाडिल्ल्या सुवाळ्यात भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत आनी डॉ राम मनोहर लोहिया तशेंच गोंय मुक्ती झुजात आपले प्राण ओपिल्ल्या सगळ्या सुटके झुजाऱ्यांक आर्गां ओपली. ह्यावर उलयतना कामत हांणी गोंय राज्य उदरगतीच्या मार्गार वाट चलता आनी गोंयात साधन सामग्री वाडोवपा खातीर केंद्र सरकार गोंयाक 2000 कोटी रुपयांचे अनुदान दिला अशी माहिती दिली. गोंयात एकलो मनीस स्वतःच्या मालकीच्या घरापासून पयस उरचो न्हय हे खातीर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आनी म्हजे घर ही येवजण सुरू केल्या आनी आतां मेरेन 1000 भर लोकांक हे येवजणे खाला घराची मालकी मेळ्या अशें तांणी सांगले. काणकोणा कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी चावडी हांगाच्या हुतात्मा स्मारकाचेर फुलां ओपून हुतात्म्यांक आर्गां ओपली. गोंयच्या स्वातंत्र्य झुजाऱ्याच्या बलिदानाची याद दवरपाचे म्हत्व सांगून उदक संसाधन मंत्री सुभाष शिरोडकर हांणी तरणाट्यांक तंत्रगिन्यानाच्या युगात नवनिर्माण आनी सृजनशीलताय आपणान देशभक्ती मूल्यांची सांबाळ करचो अशें आवाहन केले. क्रांती मैदान फोंडे हांगा जाल्ल्या गोवा क्रांती दीस कार्यावळीत उलयतना शिरोडकर हांणी म्हळें की तरणाट्या पिळगेक स्वातंत्र्य संघर्शाची जाणविकाय आसची आनी गोंयच्या गिरेस्त दायजाचो अभिमान बाळगुपा जाय. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी पणजी पुलीस मुख्यालयाच्या नव्या संकुला खातीर आज बुन्यादी फातर घालो. ह्या इमारतीचे बांदकाम गोंय साधन सुविधा उदरगत महामंडळ करता. ह्या प्रकल्पा खातीर 45.62 कोटी रुपया सरकार खर्च करता. ह्या नव्या इमारतीक लागून गोंय पुलिसांक आधुनीक मुळावे सुविधा, आधुनीक तंत्रज्ञान आनी लोकाभिमुख प्रशासकीय व्यवस्था मेळटली अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले.
फॉर 60 इयर्स याद हेडक्वॉर्टर्सांतल्यान पुलीस हेडक्वॉर्टर्स म्हणून काम पळयतात आणि सातत्यात हाजी इम्प्रुवमेंटाची रिनोव्हेशन किंवा नवीन बिल्डिंगेची याची गरज आशिल्ली. ओके, हे हेडक्वॉर्टर्स आज आम्ही 45 करोड्स ऑफ रुपीज खर्च करून विदीन 1 इयर ऑफ अ टाईम ही बरी बिल्डींग तुम्ही सगळ्या जाणांनी पहिल्या आसतली, प्रशस्त अशी बिल्डींग म्हणजे विच इज एन गोवन हॅरिटेज बिल्डींग हे तयार करपाचो आमच्या गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हांच्यानी संकल्प केला.
ह्या कार्यावळी वेळार मुख्यमंत्र्यांच्या हस्तुकी गोंय पुलिशेक 97 मोटरसायकली वाटल्यो. ह्या मोटरसायकलींचो राज्यभर गस्त वाढोवपाक आनी आपत्कालीन परिस्थितीत बेगोबेग प्रतिसाद दिवप सोपे जातले अशें मुख्यमंत्र्यान म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. फ्लॅट नावार करपा खातीर 15 दिसां भितर म्हज्या घरा भशेन म्हजो फ्लॅट येवजणेंतली अशी घोशणा मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केल्या. मेर्शी सहकार सेवा भवनाच्या उक्तावणा उपरांत मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत उलयताले. ह्या वेळार सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, सांताक्रूज मतदारसंघाचे आमदार रुडॉल्फ फर्नांडीस, सहकार निबंधक आशुतोष आपटे आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. लोकांक स्वताचे घर घेवप कठीण आशिल्ले, ताका लागून लोकांनी तयार फ्लॅट घेतले. मात ते फ्लॅट विकते घेतकच तो म्हजो फ्लॅट उरूंक ना. लोकांनी बिल्डरा कडच्यान फ्लॅट विकतो घेतलो, मात अजूनही तो फ्लॅट नावार ना, फ्लॅटाचे दस्तावेज ना. तांचे कडेन फक्त भागधारक प्रमाणपत्र आसा, ना जाल्यार प्रतिज्ञापत्राचे कागद आसात. इमारत 40 वर्सां पोरणी जावन लेगीत सुवात खऱ्या धन्याच्या नावार आसा आनी इमारत बांदपी बिल्डर गोंयांत ना. हे खातीर सहकार निबंधक, सहकार सचीव आनी महसूल सचीव सुटसुटीत म्हजे फ्लॅट येवजणेचेर काम करतात. 15 दिसांनी म्हज्या घरा बशेन म्हजो फ्लॅट येवजण तयार जातली. सहकार से समृद्धी संकल्पना आमचे सहकार मंत्री अमित शाह हांणी देशाक दिल्या. सहकारांतल्यान जर समृद्धी घडोवपा खातीर सगळ्यांच्या सहकार्याची गरज आसा असो उलो ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी मारलो. प्राचीन कलाकुसरीच्या परंपराच्या काळात ओघात लुप्त जावपाचो भय आशिल्ल्या सांस्कृतीक फाटभुंयेर खेमराज सुंदरीयाल हांची भारतीय हातमाग परंपराचे एक संरक्षक म्हणून वळख आसा. खेमराज हांणी नवीन डिझायन, विणकाम तंत्रां आनी कार्यपद्दतीचो अवलंब केला, जाका लागून पानिपतच्या ह्या हस्तकलेचो दर्जो उंच जावपाक मजत जाल्या. तांच्या मार्गदर्शनाखाला विणकारांनी अधिक उत्कृष्ट दर्जाची हातमाग वस्त्रां तयार करपाक सुरवात केली. ह्या वस्त्रांक देशांतर्गत आनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांनी व्हड मागणी मेळ्ळी आनी परिणामी पानिपतचे रुपांतर एक म्हत्वपूर्ण निर्यात केंद्रात जालें. तांच्या ह्याच कार्या खातीर तांकां 2026 भारताचो सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री फावो जाला.
Began weaving tapestries for some of the most renowned artists of the country. The young man who once didn't have enough money to travel from Pori to Delhi eventually got to travel to several countries across the globe. His craft became his passport. Khemraj Sundriyal's ingenuity made him a master of the Jamdani technique. He brought in innovative improvisations to the Hatta technique and introduced polyester weaving as well. His relentless dedication created the market for Panipat's most popular handloom product.
दिवचर मळ्यातल्या मय मतदारसंघाच्या सर्वांगीण उदरगती खातीर गोंय सरकार सदांच मदत करतले. मय मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट हे आमदार म्हणून सध्या बरी कामगिरी करता आनी तांकां लोकांचो बरो प्रतिसाद मेळटा अशें मत मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी उक्तायलां. मयेच्या उदरगती खातीर सरकार जे तरेन मतदारसंघांत मदत करता ताका लागून मयेकारांच्या वतीन आमदार प्रेमेंद्र शेट हांणी सरकाराचे उपकार मानले. मडगांव हांगाच्या गोमंत विद्या निकेतन ह्या संस्थेचो 3 दिसांचो पंचमवेद नाट्य महोत्सव 19 जूनासावन सुरू जातलो. ह्या संस्थेचे अध्यक्ष सलील कारे हांणी घेतिल्ल्या पत्रकार परिशदेत माहिती दिली. सर्गेस्त काशिनाथ दामोदर नायक हांच्या यादिस्तीक ह्या महोत्सवात 2 मराठी आनी 1 हिंदी नाटक सादर करतले. कदम येरादारी महामंडळान दिव्यांग व्यक्ती खातीर आपली फुकट प्रवास येवजण आता आंतरराज्य बस सेवां खातीर लागू केल्या. पयली ही सवलत फक्त गोंया भितर चलपी बसी पुरतीच मर्यादित आशिल्ली, पूण ही नवी सुविधा 1 जूनासावन अंमलात आयल्या. खेळ आनी युवा वेव्हार संचालनालयान मनोहर पर्रीकर खेळा उत्कृष्टता केंद्रात 19 दिनांक सांजेच्या 3 वरांचेर 10 आनी 18 वर्सां पिराय गटातल्या चले आनी चल्यांच्या पंगड निवडपा खातीर निवड चाचणी आयोजित केल्या. ही चाचणी श्री बलराम निवास शाळा काणकोण हांगा जातली. पणजे वेळच्या दिल्या अदमासा प्रमाण राज्यात फुडले 3 दीस उष्ण आनी दमट हवामान आसतले. राज्यातले उत्तर आनी दक्षिण गोंय जिल्ह्यात सांजवेळार वा उपरांत हलको पावस पडपाची शक्यताय आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोंय राज्य क्रांती दिसाच्या फाटभुंयेर आयज राज्यपाल उपसभापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव आनी गोंयच्या सुटके झुजाऱ्यांक आर्गां ओपलीं. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी पणजी पुलीस मुख्यालयाच्या नव्या संकुला खातीर बुनयादी फातर घालो. फ्लॅट टावर करपा खातीर 15 दिसां भितर म्हज्या घरा बशेन म्हजो फ्लॅट येवजणेतली अशी घोषणा मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी केल्या. मनोहर पर्रीकर खेळा उत्कृश्टता केंद्रान 19 जुनाक सांजेच्या 3 वरांचेर 10 आनी 18 वर्सां पिराय गटांतल्या चले चल्यांचो पंगड निवडपा खातीर निवड चाचणी आयोजीत केल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. नमस्कार.